नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. ओडिशात जगन्नाथपुरीच्या भगवान श्री जगन्नाथाचा खजिना म्हणजे रत्नभंडार आज उघडलं जाणार असल्याची माहिती राज्याचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिली आहे. तब्बल 46 वर्षांनी ही घटना घडत असून हा पुरीच्या सांस्कृतिक धार्मिक वारशात एक महत्वपूर्ण अध्याय आहे. उच्चस्तरीय समितीच्या मानक कार्यप्रणाली शिफारसीनुसार मंदिर मुख्य प्रशासकांच्या नेतृत्वात भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसंच सेवक आणि समिती सदस्यांचं पथक यासाठी गठीत करण्यात आलं आहे. या भंडाराचं कुलूप प्रथमतः किल्लीनं आणि तसं न घडल्यास न्यायाधीशांच्या उपस्थितीत तोडलं जाईल. यासह आवश्यक सुरक्षिततेबाबत बंदोबस्त करण्यात आला असून सर्व वस्तूंची नोंद असलेला अहवाल तयार केला जाणार आहे. अमरनाथच्या हिमलिंगाच्या दर्शनासाठी आता नव्यानं 4,889 यात्रेकरूंचा जत्था रवाना झाला आहे. जम्मूच्या भगवतीनगर आधार शिबिरातून यात्रेकरूंची रवानगी झाली. यातील काही जण बालतालसाठी तर काही पहलगामसाठी मार्गस्थ झाले आहेत. दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटनेनं राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे. पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातून 3 वेळा दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राप्त करून केंद्रीय लोकसेवा आयोगाला सुपूर्द केलं आहे. हे प्रमाणपत्र संशयास्पद असल्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. यानिमित्त नांदेड इथं त्यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी हजेरी लावली. माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी सहकुटुंबीय समाधीस्थळी अभिवादन केलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी पासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात पाणी भरल्यानं काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तेरेखोल नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागानं जिल्ह्यात आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढला असून ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातल्या लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तसंच विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बिकानेर ते पुणे एक्सप्रेस रेल्वेगाडी आता मिरज जंक्शन रेल्वे स्थानकापर्यंत धावणार असल्याची माहिती सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी दिली आहे. तसंच या रेल्वेला पुणे ते मिरज दरम्यान कराड, सातारा आणि लोणंद इथंही थांबे देण्यात आले आहेत. भारतानं 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 या स्पर्धेत एका सुवर्णपदकासह 3 रौप्य पदकं पटकावली. कझाकिस्तानमध्ये 7 जुलै ते काल 13 जुलै दरम्यान ही स्पर्धा झाली. यात मुंबईच्या वेदांत साकरेनं सुवर्णपदक तर रत्नागिरीच्या ईशान पेडणेकर, चेन्नईच्या श्रीजित शिवकुमार आणि बरेलीच्या यशस्वी कुमारनं रौप्य पदक मिळवलं. 80 देशांच्या 305 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. छत्रपती संभाजीनगर इथं आज हार्मोन्सची हार्मनी या आरोग्यविषयक व्याख्यानात आयुर्वेदाचार्य मानसोपचार समुपदेशक अंकुश सुद्रीक मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता उस्मानपुऱ्यातील भानुदासराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होईल. भारत झिम्बाब्वे क्रिकेट T20 5 सामन्यांच्या मालिकेतला 5वा सामना आज दुपारी 4:30 वाजता सुरू होत आहे. भारतानं या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. इंग्लंडमध्ये आयोजित विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीसह मिश्र दुहेरीचे अंतिम सामने खेळले जाणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.